योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगृह योगो नाम नवमोऽध्यायः।